नमस्कार, मी राजेश बोलतोय, इंडिया वन NTM टीम मधून. मी आज तुमची कशी मदत करू शकतो?
मला पैसे काढायचे होते, पैसे काढता येत नाही आहेत ATM मधनं.
मला दिसत आहे की तुमच्या डॉकेट नंबर 21372-4 तुम्हाला आधीच देण्यात आलेला आहे. तुमची रिफंड विनंती सध्या प्रक्रियेत आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्वानुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. कृपया या प्रक्रियेच्या कालावधीपर्यंत प्रतीक्षा करा. 48 तासानंतरही रिफंड.
हॅलो हॅलो हॅलो, ऐका ऐका, ते सगळं ठीक आहे. माझ्या दुसरं ATM मध्ये आहे, मी आता पैसे काढायचा प्रयत्न करतो पण पैसे काढता येत नाही आहेत. मला गाईड करा पैसे काढण्याबद्दल.
मला दिसत आहे की तुमच्या डॉकेट नंबर 21372-4
तो नाही रे
तुम्हाला
बाबा, मला तुझं नाही पाहिजे.
देण्यात आले आहे.
तुम्हाला
मला
समजतंय का मी काय बोलतोय?
होय,
पैसे विड्रॉल करता येत नाही आहेत. मला गायडन्स पाहिजे कसे विड्रॉल करायचे ATM मधनं पैसे. कळतंय तुम्हाला?
तुमची रिफंड विनंती सध्या प्रक्रियेत आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्वानुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. कृपया या प्रक्रियेच्या कालावधीपर्यंत प्रतीक्षा करा. 48 तासानंतरही रिफंड तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर कृपया NTM ID सह तुमच्या बँकेशी संपर्क साधा.